सर्वांना भक्तिपूर्ण नमस्कार. आत्ता आपण आजच्या या विशेष भक्ती सत्संगाला आरंभ करूया. गुरुदेव हेच आपले हृदयेश्वर आहेत. अशा श्री गुरूंचे आपल्या हृदयात दर्शन घेत आता आपण त्यांना अत्यंत भक्तीने भरलेल्या हृदयाने प्रार्थना करूया. आपली प्रार्थना गुरुचरणी समर्पित होत आहे या भावाने आपण भक्तिपूर्ण प्रार्थना करूया. हे गुरुदेव, हे हृदयेश्वर, आमच्या हृदयात आपण प्रवेश करून तेथे नित्यवास करतात. आपणच आमच्या सामान्यशा हृदयाला मंदिराचे हृदय मंदिराचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. गुरुदेवा, आपण संपूर्ण विश्वाचे अधिनायक आहात. खरे तर संपूर्ण विश्व आपल्यातच सामावलेले आहे, तरी देखील हे ब्रह्मांड नायका आपण आमच्यासारख्या सामान्य भक्तांच्या हृदयात निवास करता. आपल्या या कृपेला आम्ही काय म्हणावे? आपली ही कृपा कशी वर्णावी? आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत गुरुराया. आम्ही कृतज्ञ आहोत, अत्यंत कृतज्ञ आहोत. हे गुरुमाऊली, आपल्याशिवाय आमच्या जीवनात काहीच नाही. आपण आणि केवळ आपणच आमचे सर्व काही आहात. आपली ही कृपा कशी वर्णावी? हे गुरुराया, हे ब्रह्मांड नायका, आमच्या हृदयात असलेल्या आपल्या सच्चिदानंदमय दिव्य स्वरूपाचे आम्हाला सतत आणि क्षणोक्षणी स्मरण राहू दे. हे गुरुवरा, हे गुरुराया, क्षणोक्षणी आम्हाला त्या सच्चिदानंदमय दिव्य स्वरूपात तल्लीन राहून त्याद्वारे आपल्याशी आंतरिक एकरूपता साधता येऊ दे. हे भगवंता, हीच आपल्या परमपावन श्री चरणी अनंत कोटी शरणागत भावाने प्रार्थना आहे. सच्चिदानंदाची अनुभूती देणाऱ्या गुरुमाऊलींच्या श्री चरणी आत्ता आपण भक्तिपूर्ण श्लोकपुष्प समर्पित करूया.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
गुरु हेच साक्षात उत्पत्तीकर्ता ब्रह्म आहेत. गुरु हेच ब्रह्मांडपालक श्री विष्णू आहेत आणि गुरु हेच लयकर्ता महेश्वरही आहेत. श्री गुरु हेच साक्षात परब्रह्म आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती ज्यांच्यात एकवटलेल्या आहेत ही तीच साक्षात दत्तरूपी गुरुमूर्ती आहेत. सप्त देवतांमधील दत्त ही देवता म्हणजे साक्षात गुरुतत्वाचे प्रतीक आहे. अशा दत्तरूपी गुरुतत्वाचा आपल्या साधनेसाठी अधिकाधिक लाभ व्हावा, तसेच त्यांच्याकडून आपल्याला साधनेसाठी ऊर्जा प्राप्त व्हावी यासाठी दत्तगुरूंच्या कृपेने एक अनुपम संधी चालत आली आहे, ती म्हणजे दत्तजयंती. दत्तजयंती निमित्त लाभत असलेल्या आजच्या या विशेष भक्ती सत्संगात आपण सर्वांनी प्रत्येक क्षणी दत्तभक्तिमय होऊन जायचे आहे. दत्तरूपी गुरुतत्वाचे सतत स्मरण करून आपण त्यांची आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायची आहे. त्यासाठी साक्षात श्री दत्तराज प्रभूच आपल्याला दिशादर्शन करणार आहेत. संत एकनाथांनी एका अभंगामध्ये दत्तात्रेयाचे सुंदर वर्णन केले आहे. आजच्या या विशेष सत्संगाचा आरंभ आपण दत्तात्रेयाच्या सुंदर वर्णनाने प्रत्यक्षच करूया. संत एकनाथ म्हणतात, दत्तवसे औदुंबरी त्रिशूल डमरू जटाधारी कामधेनू आणि श्वान उभे शोभती समान गोदातिरी नित्य वसती अंगी चर्चिली विभूती काखे माझी शोभे झोळी अर्धचंद्र वसे भाळी एका जनार्दनी दत्त रात्रंदिन आठवीत हाती त्रिशूल आणि डमरू मस्तकावर जटाभार सर्वांगाला विभूती खांद्यावर जोडी आणि अर्धचंद्र भाळी असे ज्यांचे रूप आहे सर्व कामना पूर्ण करणारी धेनू म्हणजे गाय आणि वेदस्वरूप श्वान ज्यांच्या समवेत शोभून दिसतात अशा दत्तात्रेय प्रभूंचे तत्व औदुंबर वृक्षात सामावले आहे. गोदावरी नदीच्या तीरावर नित्यवास करणाऱ्या अशा श्री दत्तात्रेयांचे मी संत जनार्दन स्वामींचा शिष्य एकनाथ रात्रंदिन स्मरण करतो. खरेच जो जीव दत्तराज प्रभूंचे रात्रंदिन स्मरण करतो त्याला ते भवसागरातून तारून नेतात, कारण भक्तांना तारण्यासाठीच आणि भक्तांना मोक्षाला घेऊन जाण्यासाठीच प्रगटलेले हे अनादि अनंत असे गुरुरूप आहे. शिष्याचे अज्ञान नष्ट करणे हेच श्री गुरुतत्वाचे प्रधान कार्य आहे. या अज्ञानामुळेच जीव आपले मूळचे ब्रह्मस्वरूप विसरून मायेच्या कचाट्यात सापडून दुःख भोगत असतो. दुःखी कष्टी जीवांचा कळवळा येऊन भगवंतच श्री दत्त प्रभूंच्या रूपाने योग्य वेळी प्रकट होतात आणि त्या त्या जीवांवर कृपा करून त्यांना आत्मबोध करतात. या कार्यासाठी श्री दत्त प्रभूंचेच अंश विविध गुरुपरंपरांच्या माध्यमातून श्री गुरु म्हणून पुन्हा पुन्हा अवतरित होतात. ही गुरुपरंपरा आजही अविरतपणे चालू आहे. श्री श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री माणिक प्रभू, श्री स्वामी समर्थ हे सर्व दत्ताचे अवतार आहेत. आपल्यासाठी हा केवळ श्री दत्तगुरूंचा उत्सव नसून गुरुतत्वाचा उत्सव आहे. त्याच भावाने आणि त्याच उत्साहाने आपण सर्वांनी हा दिव्य उत्सव साजरा करायचा आहे. त्यासाठीची दिव्य भक्तिमय दिशा आपल्याला आजच्या या भक्ती सत्संगातून मिळणार आहे. आपण सर्वांनी या दैवी भक्ती सत्संगाशी एकरूप होऊया. देह मन बुद्धी यांसहित एकरूप होऊन सत्संगातील दत्तरूपी गुरुतत्व प्रत्यक्ष अनुभवूया. सत्संगाच्या पुढील सूत्राकडे वळण्यापूर्वी आपण सर्वांनी श्री दत्तगुरूंची मंत्ररूपी आराधना करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तगुरूंच्या आराधनेचा हा एक मंत्र आहे. त्याचा दत्तरूपी गुरुतत्वाशी जोडलेला भावार्थ आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. दिगंबर हे दत्तगुरूंचे एक नाव आहे. दिगंबर हा शब्द दिक अधिक अंबर या दोन शब्दांनी बनलेला आहे. दिक म्हणजे दिशा, दिशा हेच ज्यांचे अंबर म्हणजे वस्त्र आहे ते दिगंबर. अशा प्रकारे दिशारूपी वस्त्र धारण केलेल्या दत्तगुरूंचे रूप अत्यंत विशाल आणि सर्वव्यापी आहे. दिगंबर या शब्दाचा आणखी एक भावार्थ सांगता येईल. दिक म्हणजे सीमा आणि अंबर म्हणजे पृथ्वीच्या वर असलेले घुमटाकार अंतराळ म्हणजे आकाश. जशा आकाशाला कोणत्याही सीमा नाहीत, जे असीमित आहे, अथांग आहे, जे सर्वव्यापी आहे, तसे जे अथांग असीमित आहे आणि सर्वव्यापी आहे ते दिगंबर अर्थात दत्ततत्व. प्रभू दत्तात्रेय हे अथांग असीमित आणि सर्वव्यापी आहेत. दिगंबर हे तत्व भक्त मोक्षात विलीन होईपर्यंत म्हणजे दिगंतामध्ये जाईपर्यंत साथ देणारे तत्व आहे. गुरुदेवांचे स्वरूपही दत्तगुरूंच्या दिगंबर रूपाप्रमाणे अतिविशाल आणि सर्वव्यापी आहे. गुरुदेव एवढे विशाल आहेत की त्यांच्या विशालतेपुढे समस्त सृष्टी अत्यंत लहान दिसते. त्यांची व्यापकता एवढी आहे की आपल्यासारख्या अत्यंत छोट्याशा जीवानी आपल्या अल्पबुद्धीने कितीही जाणण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्यांच्या त्या विशालतेची कल्पना करू पण शकत नाही. दत्तगुरूंचे हे दिगंबर रूपी तत्व जसे मोक्षात विलीन होईपर्यंत दिगंतामध्ये जाईपर्यंत साथ देणारे तत्व आहे, त्याचप्रमाणे गुरुदेवही आहेत. जन्मोजन्मी गुरुदेवानीच आपल्याला साथ दिली आहे आणि आत्ता आपल्या सर्वांना मोक्ष प्रदान करण्यासाठी ते दिव्य देह धारण करून भूतलावर अवतरले आहेत. आत्तापर्यंत क्षणोक्षणी एवढेच काय, जन्मोजन्मी गुरुदेवानी आपला हात धरून आपल्याकडून अनेक जन्ममृत्यूचे फेरे पार करून घेतले आहेत आणि आत्ताही या जन्मात तेच आपले गुरु बनून त्यांनी आपला हात असाच घट्ट धरून ठेवला आहे. गुरुदेव पदोपदी आपला सांभाळ करत आले आहेत आणि आत्ता आपल्याला याच जन्मात ते मोक्ष प्रदान करणारच आहेत. आपल्याला ते याच जन्मी दिगंतामध्ये विलीन करणार आहेत अशी आपण श्रद्धा जागृत ठेवूया. अशा दिगंबर स्वरूप गुरुदेवांच्या श्री चरणी कोटी कोटी कृतज्ञतेने वंदन करूया. मोक्षात विलीन होईपर्यंत दिगंतात जाईपर्यंत दिगंबर स्वरूप गुरुदेवांच्या चरणी शरणागत राहून त्यांच्या दिव्य अस्तित्वाची अनुभूती आपल्या सर्वांना घ्यायची आहे हे अंतकरणामध्ये करून ठेवूया. दिगंबर स्वरूप गुरुदेवांच्या श्री चरणी कोटी 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 कृतज्ञतेने वंदन करूया. श्रीपाद, श्री म्हणजे लक्ष्मी, कीर्ती, यशश्री, आणि ती ज्याच्या चरणाशी आहे तो श्रीपाद. वल्लभ म्हणजे प्रिय किंवा स्वामी. श्रीपाद वल्लभ म्हणजे लक्ष्मी ज्याच्या पायाशी असून जो लक्ष्मीचा स्वामी आहे असा. लक्ष्मी म्हणजेच ऐश्वर, मग ते व्यावहारिक म्हणजे मायेतील ऐश्वर असो व मायेतून मुक्त करणारे भक्तिरूपी श्रद्धारूपी साधनारूपी आणि गुणरूपी ऐश्वर असो. ज्यांच्या चरणाशी शरण गेल्याने असे ऐश्वर प्राप्त होते ते श्रीपाद वल्लभ श्री गुरूंचे दिव्य चरणच आपल्यासाठी मोक्षदायी आहेत आणि म्हणूनच आपल्याला त्या श्रीपादरूपी श्री गुरूंना संपूर्णपणे शरण जायचे आहे. मोह मायेतून मुक्ती देणाऱ्या, मोक्ष देणाऱ्या आणि आध्यात्मिक ऐश्वर प्रदान करणाऱ्या श्री गुरूंच्या चरणांना आपल्याला अखंड धरून ठेवायचे आहे. गुरूंच्या दिव्य चरणांचा आश्रय आपल्या सर्वांना घ्यायचा आहे. वल्लभ भयापासून संपूर्ण ब्रह्मांडाचे रक्षण करून प्रत्येक जीवाला अभय देणारे दत्त तत्व म्हणजेच वल्लभ. दत्तगुरूंच्या या वल्लभ रूपाप्रमाणेच गुरुदेवही संपूर्ण ब्रह्मांडातील प्रत्येक जीवाचे रक्षण करणारे आहेत, साऱ्या जगताचे रक्षणकर्ते आहेत. भक्तांसमवेत सूक्ष्म रूपात अखंडपणे वास करणाऱ्या गुरुदेवांच्या केवळ स्मरणाने भक्तांच्या अंतरातील भय दूर होते आणि त्यांना अभय प्रदान होते. गुरुदेव हे भक्तांना आधार देणारे आहेत, त्यांना सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त करणारे आहेत आणि सर्व प्रकारच्या भयांपासून रक्षण करणारे गुरुदेव हेच आहेत. आपण सर्वांनी स्मरणात ठेवूया गुरुदेवांचे मधुर स्मित हीच आपल्यासाठी अभयमुद्रा आहे. अशा वल्लभ स्वरूप गुरुदेवांच्या अभयमुद्रेचे स्मरण करत, त्यांच्या या अभयमुद्रेतून ऊर्जा प्राप्त करत, त्याच ऊर्जेच्या बळावर साधनेच्या दिव्य मार्गावरून आपल्याला मार्गक्रमण करायचे आहे. अशा प्रकारे गुरुदेव हेच दिगंतामध्ये जाईपर्यंत आपल्याला साथ देणारे दिगंबर आहेत. हेच आपल्याला आध्यात्मिक ऐश्वर प्रदान करणारे श्रीपाद आहेत. संपूर्ण ब्रह्मांडातील प्रत्येक जीवाचे रक्षण करणारे, जगताचे रक्षण करते श्रीवल्लभ हेही गुरुदेवच आहेत. ह्याची आपण अनुभूती घेऊया. श्री दत्तस्वरूपी गुरूंच्या सर्व रूपांच्या समुच्चयातून निर्माण झालेला दत्तांचे सुंदर गुणगान आणि दत्तांची महती वर्णन करणारा आवाहनात्मक मंत्र म्हणजेच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हाच मंत्र आहे. या मंत्रातील परमदिव्यतेची अनुभूती घेऊया. श्री दत्तगुरूची भक्ती करूया. दत्तस्वरूपी श्री गुरूंची या दिव्य मंत्रांद्वारे आराधना करूया. साक्षात श्री गुरूंच्या परमदिव्यतेची अनुभूती आपण घेतली. श्री गुरूंच्या सर्वव्यापी तत्वाची प्रचिती घेऊन निश्चितच आपली त्यांच्यावरील श्रद्धा आणि भक्ती यामध्ये वृद्धी झाली असेल. अशा श्री गुरूंच्या परमचरणी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्यातील दिव्य दत्त तत्वाची प्रचिती आपण नित्यच भक्तिमय अंतकरणाने घेत राहायची आहे. ज्यांच्या मनात साधना करण्याचा, गुरुभक्ती करण्याचाच निर्धार असतो, त्यांच्यावर प्रसन्न होऊन गुरुतत्व त्यांना तत्क्षणी वरदान देते आणि म्हणूनच संपूर्ण तल्लीनतेने आणि एकनिष्ठेने श्री गुरूंची भक्ती करायची आहे. ही भक्ती करण्यासाठी आपला दिशादर्शन व्हावे म्हणूनच गुरुभक्त सरस्वती गंगाधर यांनी गुरुचरित्र विस्ताराने सांगितले आहे. साक्षात श्री गुरु नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य लीलांचे चरित्ररूपी वर्णन या गुरुचरित्रामध्ये भक्तिपूर्वक केले आहे. आणि म्हणूनच हे गुरुभक्तानो, श्री गुरुंना भजा. ते तुम्हाला जे काही हवे ते सर्व प्राप्त करून देतील. जो श्री गुरुंना भजतो, त्यांची आराधना करतो, त्याचे दैन्य पूर्णपणे दूर होते. जे जे मागेल ते सर्व गुरुच देतात हे त्रिवार सत्य आहे. श्री गुरूंची भक्ती केली की कामधेनुस्वरूप गुरुदेव आपले इच्छित पूर्ण करतात. दत्तजयंती उत्सवापूर्वी 7 दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात. अशा या दिव्य समयी आपल्याला प्रत्यक्ष गुरुचरित्राचे पारायण करण्याची, गुरुदेवांच्या लीलांचे स्मरण करण्याची, त्यांना अनुभवण्याची आणि त्यांचे स्मरण करण्याची अनमोल संधी या भक्ती सत्संगाद्वारे आपल्याला मिळाली आहे. चला तर साक्षात श्री गुरूंच्या व्यापक तत्वाची अनुभूती घेण्यासाठी आपण त्यांच्या लीलाचरित्राचे पारायण करूया. या गुरुचरित्राच्या दिव्य पारायणाशी संपूर्णपणे एकरूप होऊन जाऊया. गुरुचरित्राचे हे पारायण करताना आज गुरुचरित्रातील सुंदर कथा ऐकूया. ही कथा ऐकण्यापूर्वी आपण सर्वांनी गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया. हे प्राणप्रिय गुरुमाऊली, आपले परमदिव्य तत्व या दिव्य भक्ती सत्संगाच्या माध्यमातून चराचरामध्ये कार्यरत झाले आहे. हे गुरुवर्य, आपल्या तत्वाने आम्ही पूर्णतः भारित होऊन आमच्या अंतरातील गुरुभक्ती वाढू द्या. हे गुरुवर्य, आमच्या अंतरातील गुरुभक्ती वाढू द्या. आत्ता आपण गुरुचरित्रातील एका सुंदर कथेचे श्रवण करूया. गाणगापूर येथील राजा आणि तेथील प्रजा यांच्या विनंतीवरून श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापूर येथे स्थायिक झाले. आता श्री गुरु गाणगापूर येथे मठात वास्तव्य करू लागले. चहू बाजूनी श्री गुरूंच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची रीग लागू लागली. येणाऱ्या भक्तांना दर्शन देण्यासाठी श्री गुरु नृसिंह सरस्वती एका प्रशस्त दालनामध्ये रत्नजडित चंदनी आसनावर विराजमान होत असत. दालनात त्यांच्या भोवती दर्शनार्थींची फार दाटी होऊ नये म्हणून थोड्या थोड्या लोकांना आत प्रवेश दिला जाईल आणि दालनाची दारे बंद केली जात. असेच एके दिवशी दालनात रंजल्या गांजल्या लोकांनी श्री गुरूंच्या दर्शनासाठी दाटी केली होती. निरनिराळ्या व्याधी आणि संकटे यांनी ग्रासलेले लोक एक एक करून आपल्या अडचणी श्री गुरूंपुढे कथन करत होते. त्रासांमधून सुटका व्हावी यासाठी श्री गुरूंना विनवणी करत होते, प्रार्थना करत होते आणि श्री गुरुही त्यांच्या अडचणीच्या निवारणार्थ उपाय सांगत होते. दालनाबाहेरही काही लोक श्री गुरूंच्या दर्शनाची वाट पाहत उभे होते. तशातच एक ब्राह्मण मठाच्या प्रवेशद्वाराशी येऊन थांबला. त्याचे नाव होते नरहरी. नरहरी एका व्याधीमुळे अत्यंत त्रासला होता. त्या व्याधीमुळे त्याला जीवन नको नको झाले होते. त्याने श्री गुरु नृसिंह सरस्वती यांच्याबद्दल पुष्कळ ऐकले होते. त्यांचे दर्शन घ्यावे आणि हे जीवन संपावे असे त्याला वाटत होते. म्हणून तो श्री गुरूंच्या मठापाशी आला. तेथे उभे असलेल्या काही भक्तांनी त्याला पाहिले. त्याच्या हातापायांची बोटे जडल्यागत झाली होती. तोंडावळा सुजल्यागत झाला होता. जणू त्याची त्वचा बधीर आणि जाड झाल्याचे जाणवत होते. ते पाहून लोक त्याला कुंपणाबाहेरूनच घालवून देऊ लागले. ते त्याला मठात प्रवेश करण्यास विरोध करू लागले. नरहरी त्यावेळी काकुळतीला आला. विनवणीच्या स्वरात तो म्हणू लागला, मला माहिती आहे माझी ही स्थिती पाहून तुम्ही मला टाळत आहात, परंतु मी तुम्हा कोणालाही माझा स्पर्श होऊ देणार नाही. या अभाग्याला हे डोळे मिटण्यापूर्वी एकदा श्री गुरूंना डोळे भरून पाहण्याची इच्छा आहे. मी त्यांना दुरूनच वंदन करीन आणि परत जाईन. त्यांनी आपणहून विचारल्याविना त्यांना माझे दुःख माझी इच्छा सांगून मी त्रासही देणार नाही. कृपा करून मला आत प्रवेश द्या. तो अत्यंत तळमळीने हे सांगत होता, परंतु त्याचे हे कळकळीचे बोलणे कुणीही कानावर घेत नव्हते. त्याच्याकडे सगळे दुर्लक्ष करत होते. शेवटी तो हतबल झाला आणि मनातल्या मनात देवाशी बोलू लागला. तो म्हणाला, हे भगवंता, आता तुझी इच्छा. या पाप्याला तुझे दर्शनही घडू नये अशी जर तुझीच इच्छा असेल तर त्याला ही माणसे तरी काय करू शकणार. तुझ्या इच्छेविना झाडाचे पानही हलत नाही. जे काही घडते आहे ते सर्व तुझ्या इच्छेने. मग मी त्यांना तरी दोष का आणि कसा देऊ? आणि तुलाही दोष कसा देणार? कारण तू सुद्धा माझ्या संदर्भात जे जे काही केले आहेस, करतो आहेस, ते तू स्वेच्छेने करीत नसून माझ्याच पूर्वजन्मीच्या पापांचे फळ तुला तसे करायला भाग पाडत आहे. तेव्हा तू तरी काय करणार? तेव्हा भगवंता आता तुला येथूनच दंडवत घालतो आणि माझे हे प्रारब्धाचे भोग भोगत राहण्यासाठी मी परत जातो. असे म्हणून नरहरीने त्या धुळीतच भूमीवरच श्री गुरुना अश्रुपूर्ण नयनानी आणि अत्यंत अत्यंत भक्तिभावाने साष्टांग नमस्कार घातला. मठाबाहेर हा प्रसंग चालू होता आणि आतमध्ये अंतर्यामी असणाऱ्या श्री गुरुना अंतर्ज्ञानाद्वारे हा प्रसंग घडताना दिसत होता. आत अवतीभोवती असलेल्या एवढ्या लोकांच्या दाटीतूनही श्री गुरुना नरहरीने मठाच्या फाटकापाशी उभे राहून मनोमन उच्चारलेले सर्व शब्द सुस्पष्टपणे ऐकू आले. श्री गुरुना नरहरीच्या अंतरातील भक्तिभाव जाणवला. त्यांना त्याची करुणा आली. तेथेच उभे असलेल्या शिष्याला श्री गुरु म्हणाले, बाहेर उभे असलेले लोक एका दीन ब्राह्मणाला मठात प्रवेश करण्यास अडवत आहे. तो दुःखी गांजलेला जीव मला तेथूनच वंदन करून परत जायला निघाला आहे. त्याला मी येथे बोलावले आहे असे सांग. धावत जा आणि त्याला घेऊन ये. श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे तो शिष्य लगबगीने बाहेर आला. पाहतो तो नरहरी उलट दिशेने 5-25 पावले पुढे गेलाही होता. धावत जाऊन शिष्याने त्याला श्री गुरूंचा निरोप सांगितला. श्री गुरूंचा हा निरोप ऐकून नरहरीला अत्यानंद झाला. तो शिष्यासमवेत परत फिरला. साक्षात श्री गुरूंनीच त्याला बोलावलेले पाहून तेथे उभे असलेल्या लोकांना आश्चर्य वाटले. आपल्याकडून चूक होत होती, आपण या ब्राह्मणावर अन्याय करत होतो हेही त्यांना लक्षात आले आणि त्यांना मनोमन खंतही वाटली. नरहरी मात्र निर्मळ मनाचा होता. कोणत्याही प्रकारची अहमभावना त्यांच्या मनात जागृत नाही झाली. तेथून श्री गुरुकडे जाताना त्या दीन नरहरीने वाटेत उभे असलेल्या त्या जनसमुदायाकडे तिरस्काराने पाहिले नाही किंवा आपण कुणीतरी विशेष आहोत असेही त्याला वाटले नाही. तो खाली मान घालून निमूटपणे त्या शिष्यामागून श्री गुरूंकडे जाण्यास निघाला. चालताना श्री गुरूंनी आपल्याला बोलावले यासाठी अंतकरणापासून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत मनातल्या मनात त्यांची थोरवी गाऊ लागला. श्री गुरूंपाशी पोचताच आनंदाश्रू ढाळीत त्याने श्री गुरुना त्यांच्यापासून काही अंतरावरूनच साष्टांग नमस्कार केला आणि तो तेथेच दूरच उभा राहिला. हे पाहून श्री गुरु प्रेमळपणे त्याला म्हणाले, घाबरू नकोस, निसंकोचपणे जवळ येऊन बैस, मन मोकळे कर, तुझी व्याधी व्यथा आणि इच्छा मला सांग आणि प्रथम तू कोण आहेस तेही सांग. श्री गुरूंचे हे प्रेमळ शब्द ऐकले आणि त्याला त्यांच्या दयेने भरलेल्या अंतकरणाची ओळख पटली. आजपर्यंतच्या जीवनात त्याने कोणाकडूनही असे आपुलकीचे आणि प्रेमाचे शब्द ऐकले नव्हते. तो श्री गुरूंना म्हणाला, माझे नाव नरहरी आहे. मी आपस्तंभ शाखेचा भार्गव गोत्रीय ब्राह्मण आहे. मी यजुर्वेदाच्या आपस्तंभ शाखेचे संपूर्ण अध्ययन केले आहे पण दुर्दैवाने माझा संपूर्ण देह या कुष्ठाने व्यापल्यामुळे सर्वजण माझा तिरस्कार करतात आणि माझा अपमान करतात. मला जवळसुद्धा उभा राहू देत नाही. पदोपदी माझा सर्वांकडून अपमान केला जातो. सगळे सोयरे स्नेही संबंधी हेही मला जवळ करत नाहीत. एका वेळच्या भोजनालाही मी पारखा झालो आहे. समृद्ध कुटुंबात जन्म घेऊनही माझ्याच दाराशी उभे राहून मला भिक्षा मागावी लागत आहे. मागील जन्मात मी निश्चितच अनंत घोर पापे केली असणार, आणि म्हणून मला हे अशा प्रकारचे दुःख भोगणे प्राप्त झाले आहे. मी तर आत्ता या जीवनाला पूर्णपणे कंटाळलो आहे. केवळ शेवटचा एक उपाय म्हणून आपली कीर्ती ऐकून आपल्या चरणांची आलो आहे. अन्यथा मला येथील नदीचाच आश्रय घ्यावा लागेल. अन्य कोणताही उपाय आता माझ्या दृष्टीला दिसतच नाही. हे गुरुवरा, नामस्मरण करीत, सदैव तुमचे चिंतन करीत आणि तुमची भक्ती करीत हे दुःख, हे प्रारब्धाचे भोग भोगून संपवले असते. पण जगण्यासाठी निदान दोन वेळचे अन्न तरी मिळायला हवे ना. त्याचप्रमाणे ऊन वारा, पाऊस पाणी यापासून बचाव करण्यासाठी थोडासा आसरा निवारा मिळायला हवा. पण या कुष्ठामुळे मला कोणी आपल्या दारी भिकेसाठीही उभा राहू देत नाही, आणि निवारा तरी कोण देणार? माझ्याच नातेवाईकांचे घालून पाडून टोचून बोलणे, अपमानास्पद बोलणे ऐकून पायाखालची भूमी दुभंगून त्यातच गडप झालो तर बरे असे वाटते. हे देवा, आता मी काय करू ते सांगा. तुमच्या विना मला कोणाचाही आधार नाही. या जीवनात आज सर्वप्रथम तुम्हीच मला असे आदराने आणि प्रेमाने जवळ बसवून घेतले आहे. माझी व्यथा शांतपणे ऐकून घेतली आहे. हे देवा, मी तुम्हाला त्रास दिला आहे, यासाठी मला क्षमा करा. हे दयाळा, तुमच्या या दुर्लभ सहज प्राप्त न होणाऱ्या दर्शनाचे भाग्य मला लाभले तर खरे, पण माझ्या प्रारब्धातच हा दुःखभोग आहे, त्याला तुम्ही तरी काय करणार? हे स्वामी, आता मी येथून निघतो. ही गंगा मला स्वतःच्या उदरी निश्चितच आश्रय देईल, मला जवळ करील. हे कृपाळा, पुढच्या जन्मी तरी तुमच्या चरणांना स्पर्श करता येईल आणि तुमच्या चरणांपाशी राहून तुमची सेवा घडेल असा आशीर्वाद द्यावा, आणि या दिनावर कृपा करावी अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो. अशा प्रकारे नरहरी ब्राह्मणाने श्री गुरूंसमोर आपली व्यथा मांडली आणि आर्तभावाने प्रार्थना केली. नरहरीचे दुःख जाणून करुणाकर श्री गुरुंना त्याची करुणा आली. त्याच्याकडे कृपामय दृष्टीने पाहत ते म्हणाले, पापांचा पर्वत जरी डोक्यावर असला तरी अविरत केलेला निसीम आणि सश्रद्ध भक्तीने त्या पर्वताच्या ओझ्याखाली दबून न जाता त्या खालून सुटका होण्याचा मार्ग त्या श्रीहरीच्या कृपेने सापडतो सापडतो. श्रीहरी, त्या पापाचा पर्वत केव्हा आणि कसा शिरावरून दूर करतो हे आपल्याला कळत सुद्धा नाही. त्याच्या भक्तीमध्ये रंगून जा. त्या हरीला तू भक्तीपूर्वक आपलासा करून घे. संत जनाबाईंनी एका अभंगात म्हटले आहे, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. उणे पडो नेदी त्यांचे, वारे सोसी आघातांचे. श्रीहरी ज्याला आपला सखा मानतो तो ज्याच्यावर कृपा करतो त्याच्यावर साऱ्या विश्वाची कृपाच होते, आणि त्या श्रीहरीची ज्याच्यावर कृपा होते त्याला तो काहीच उणे पडू देत नाही. त्याच्यावर कितीही संकटे आली, कितीही आघात झाले तरी ते स्वतः श्रीहरी सोसतो. हे नरहरी, तू आजपर्यंत जी भक्ती केली आहेस त्यामुळे भगवंताजवळ पोचण्यातले बरेच अंतर तू पार केले आहेस, त्यामुळे तुला येथे माझ्याकडे येण्याची बुद्धी झाली. आता माझे ऐक, आत्मनाशाचा विचार करू नको, आणखी थोडे कष्ट कर. भगवंतावरील निष्ठा त्याच्यावरील श्रद्धा ढळू देऊ नकोस. थोडी कळसोस, त्याच्यावर सर्व काही सोपून सगळे सहन कर. याच देही नराचा नारायण होऊ शकतो. या साधू संतांच्या वचनावर विश्वास ठेव. श्रीहरी तुला अवश्य मार्ग दाखवील. या दुःखातून तुझी सोडवणूक श्रीहरीच करील. तुझी या कुष्ठरोगापासून सुटका व्हावी म्हणून त्या नारायणाने तुला माझ्याकडे आणून सोडले आहे. तेव्हा आता मी सांगतो, तो उपाय कर. असे सांगत श्री गुरु नरहरीसह अंगणात आले. तेथे त्यांचे लक्ष रस्त्यावरून चाललेल्या एका शेतकऱ्याकडे गेले. तो शेतकरी आपल्या डोक्यावरून मोळी घेऊन निघाला होता. त्या मोळीमध्ये एक औदुंबराची जीर्ण आणि सुकलेली जाडजूड 5-6 हात लांबीची फांदी जळण म्हणून नेत होता. श्री गुरुंनी त्या शेतकऱ्याला थांबण्यास सांगितले. नरहरीकडे वळून ते म्हणाले, तू ही फांदी या शेतकऱ्याकडून घे आणि संगमावर जा. तेथे जाऊन भीमेच्या काठावरील संगमेश्वराच्या मंदिराच्या पूर्वेस एक हातभराचा खड्डा कर आणि नंतर त्या खड्ड्यात ही फांदी झाड लावल्याप्रमाणे रोवून ठेव. फांदी रोवल्यानंतर संगमावर जाऊन स्नान कर आणि संगमेश्वर महादेवाचे भक्तिपूर्ण पूजन कर. नंतर या रोवलेल्या फांदीचे विधीपूर्वक पूजन कर. पूजनानंतर पुन्हा स्नान कर. 2 कळशा भरून पाणी या फांदीच्या मुळाशी घाल. अशा प्रकारे प्रतिदिन प्रातःकाळी, माध्यानी आणि सायंकाळी असे 3 वेळेला एकनिष्ठेने आणि विश्वासाने या फांदीला पाणी घालीत राहा. असे करताना ज्या दिवशी या फांदीला पाने फुटतील त्या दिवशी तुझे पाप संपूर्णपणे नष्ट झालेले असेल आणि परिणामतः तुझा सर्व देह निर्मळ झालेला असेल. श्री गुरूंची ही आज्ञा ऐकली आणि नरहरीला अत्यंत आनंद झाला. श्री गुरूंच्या त्या प्रेमळ आणि धीर देणाऱ्या शब्दांनीच आपण पूर्ण बरे होणार अशी निश्चिती त्याला वाटू लागली. श्री गुरूंची आज्ञा शिरसावंध्य मानून नरहरी ती औदुंबरांची संपूर्ण वाळलेली फांदी डोक्यावर घेऊन संगमावर गेला. तेथे गेल्यावर संगमेश्वर मंदिराच्या पूर्वेस भीमा नदीच्या तीरावर त्याने ती फांदी झाडासारखी रोवली. श्री गुरुंनी आज्ञा दिल्याप्रमाणे तेथील संगमेश्वर महादेवाची आणि त्या रोवलेल्या फांदीची पूजा केल्यानंतर पुन्हा स्नान केले. 2 कळशा भरून नदीचे पाणी आणून ते त्या औदुंबराच्या जीर्ण झालेल्या वाळलेल्या फांदीच्या मुळाशी घातले आणि याचप्रमाणे त्याने माध्यानीही आणि सायंकाळीही कृती केली. गुरुंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी भक्तिपूर्ण पूजा केली. ही कृती करून दिवसाचा जो वेळ मोकळा राहील तो सगळा वेळ त्यांनी सातत्याने हरिस्मरण केले. तो जेवणही विसरला आणि रात्री तो तेथेच आडवा झाला. अशा प्रकारे 7 दिवस केव्हा आणि कसे गेले हे त्याचे त्यालाच कळाले नाही. हे सर्व करीत असताना त्याला आजूबाजूच्या जगताचे कसलेच भान राहिले नाही. तो तहान भूकही विसरला. श्री गुरुंनी सांगितलेली क्रिया त्याच्याकडून एखाद्या यंत्राप्रमाणे अगदी तंतोतंत न चुकता न थांबता आणि अगदी मनापासून घडत होती. ती क्रिया आपण का आणि कशासाठी करतो आहोत ह्याचे भानही त्याला राहिले नव्हते. मग त्या आज्ञेविषयी शंका आणि कुशंका तरी मनात कशा उभ्या राहणार? मनात विकल्प तरी कसा येणार? श्री गुरुंनी सांगितलेल्या शब्दावर संपूर्ण विश्वास आणि निष्ठा ठेवून त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृती करायची. असे केल्याने एक ना एक दिवस या फांदीला पालवी फुटणारच अशी श्रद्धा त्याच्या अंतःकरणात होती. श्री गुरूंवरील प्रचंड विश्वास नरहरीच्या अंतःकरणामध्ये होता. श्री गुरूंवरील प्रचंड विश्वासच त्याच्याकडून ही कृती नित्य नेमाने करून घेत होता. असे करता करता एक सप्ताह उलटला आणि त्यानंतर एक दिवस मठात वास्तव्याला आलेले काही ब्राह्मण नदीवर स्नानास आले. नरहरीला त्या वाळलेल्या फांदीला पाणी घालताना पाहून ते तेथे थांबले आणि त्याला म्हणाले, अरे हे काय, हे वेड्यासारखे काय करतो? असे सहस्रो कळशा जरी पाणी घातलेस तरी या वाळलेल्या फांदीला कधी पालवी फुटेल का? आणि जरी तुझ्या कल्पनेने समजा पालवी फुटली तरी त्यामुळे तुझे कुष्ठ नष्ट होईल का? तुझ्या कुष्ठाचा आणि या पालवीचा संबंध काय आहे? तू विनाकारण कष्ट करतो आहेस. श्री गुरूंवर विश्वास अवश्य ठेवला पाहिजे, पण ते जे काही सांगतात त्या मागचा हेतू ओळखला पाहिजे. श्री गुरुंनी तुला हे जे सांगितले ते निराळ्या हेतूने. तुझे हे कुष्ठ तुझ्या बरोबरच संपणार आहे हे त्यांनी जाणले, पण तसे तुला तोंडावर सांगून तुला निराश करण्याची त्यांची इच्छा नव्हती. उलट तुला धीर द्यायचा होता हा त्यांचा हेतू होता. शिवाय तू तर गंगेत देहविसर्जन करण्याची भाषा बोलत होता. तेव्हा त्यापासून तुला त्यांना परावृत्त करायचे होते. तर आशा दाखवून कोठेतरी तुला गुंतवून ठेवले पाहिजे म्हणून श्री गुरुंनी तुला हा उपाय सांगितला. तेव्हा जरा शहाण्यासारखा वाघ असे उपास तापास असे निरर्थक कष्ट करणे सोडून दे. त्यांचे हे बोलणे ऐकून श्री गुरूंवर संपूर्ण श्रद्धा असलेल्या नरहरीच्या मनात कोणताही विकल्प आला नाही. त्याची श्रद्धा डळमळीत झाली नाही आणि त्याने हे कार्य करण्याचे थांबवलेही नाही. नरहरीने त्यांना काय उत्तर दिले असेल? आपण सर्वांनी नरहरीचे ते उत्तर लक्षपूर्वक ऐकूया. श्री गुरूंवर संपूर्ण श्रद्धा ठेवून नरहरी त्यांना म्हणाला, तुम्ही म्हणता ते सर्व काही खरे आहे असे क्षणभर धरून चालूया, पण श्री गुरूंचे शब्द कधीच खोटे होणार नाही. थट्टेने उच्चारलेले अथवा स्वप्नात उच्चारलेलेही त्यांचे शब्द खरेच होतील. ते शब्द खरे करण्याची शक्ती त्यांच्यापाशी आहेच आहे. सूर्याचे उगवणे, सूर्य अस्तास जाणे हे सुद्धा त्यांची इच्छा झाल्यास ते रोखू शकतात, एवढा त्यांचा अधिकार आहे. श्री गुरूंची एवढी श्रेष्ठता आहे. श्री गुरु म्हणजे साक्षात श्रीहरीच आहेत, मग त्यांना अशक्य ते काय आहे? ते सागरास आग लावू शकतील किंवा वनवाग्नीतून जलाशय निर्माण करू शकतील. श्री गुरूंकडे अलौकिक सामर्थ्य आहे. श्री गुरूंचे शब्द कधीच खोटे होणार नाही. माधवारण्याला नरसिंह रूपात कोणी दर्शन दिले? दरिद्री ब्राह्मणाच्या घराबाहेरचा घेवड्याचा वेल उपटून त्या खालचा सुवर्ण कुंभ त्याला कोणी प्राप्त करून दिला आणि त्याचे दैने दूर करण्याचा चमत्कार कोणी केला? वांज मशीला व्यायली नाही तरी सडातून दूध सोडायला कुणी भाग पाडले? याच श्री गुरुंनी ना. माझ्या श्री गुरूंवर म्हणजे श्रीहरीवर संपूर्ण विश्वास आहे. तेव्हा त्यांच्या आज्ञेपासून परावृत्त होणे आता काही झाले तरी शक्य नाही. यातच हे आयुष्य संपले तरी चालेल. मात्र माझे श्री गुरु हे आयुष्य तसे संपवणार नाहीत याचाही मला पूर्ण विश्वास आहे. श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे मला कार्य करीत राहू द्या. त्या सर्व लोकांना अशा प्रकारे उत्तर दिले आणि नरहरी पुन्हा आपल्या कामास लागला. नरहरीची ही श्री गुरूंवरील अत्युच्च कोटीची श्रद्धा पाहून त्या ब्राह्मणांना विस्मय वाटला. ते ब्राह्मण मठात परतले आणि असेच एक दोन दिवस उलटले. ते ब्राह्मण प्रतिदिन नदीवर स्नानाला जाताना नरहरीला पाहत असत. त्याचा नित्यक्रम चालू होता. अखेरीस न राहून ते श्री गुरूंना म्हणाले, स्वामी महाराज, त्या औदुंबराच्या वाढलेल्या फांदीला पाणी घातल्याने खरेच का पालवी फुटणार आहे? नरहरी गेले 8 दिवस उपवास करून तेथेच नदीकाठी थंडी आणि वाऱ्यात राहून तुम्ही सांगितल्याप्रमाणे कष्ट करतो आहे. या उपवासानी आणि कष्टानी तो तेथेच प्राणास्तर मुकणार नाही ना, अशी आम्हाला भीती वाटते. त्यामुळे आम्ही त्याला तसे करण्यापासून परावृत्त करण्याचा थांबवण्याचा प्रयत्न केला. पुढे नरहरीशी काय बोलणे झाले आणि नरहरीने त्यांना कसे श्रद्धापूर्ण उत्तर दिले तो सारा वृत्तांत त्यांनी श्री गुरूंना कथन केला. त्यांचे ते बोलणे ऐकून काहीशा कठोर शब्दात श्री गुरु त्यांना म्हणाले, म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही येथे मठात राहून व्यर्थ दिवस घालवले. गुरुवाज्ञेत ढवळाढवळ करू नये, ते महत्पाप आहे. ही साधी गोष्ट तुम्हाला कळली नाही का? देवावर नरहरीसारखी निष्ठा पाहिजे. तुमच्यात तशी निष्ठा नाही ते तर आता दिसलेच. या प्रसंगाने तुमचीच परीक्षा झाली. आता तरी नरहरीच्या वर्तनापासून बोध घ्या आणि लक्षात ठेवा, ज्याचा जसा भाव असेल तसे त्याला फळ मिळते. त्यामुळे तो निष्ठेने जे काही करीत आहे ते अंती फलदायी होणार आहे. फक्त योग्य वेळ आली पाहिजे. नरहरी लवकरच कुष्ठमुक्त होणार आहे. त्याची श्रद्धा आणि भक्ती मला ते करायला भाग पाडणार. दुसऱ्या दिवशी नित्य नियमानुसार श्री गुरु संगमावर गेले. आपले नित्यानुष्ठान पूर्ण करून ते नरहरी पाशी आले. त्यावेळी नरहरी त्या फांदीला पाणी घालत होता. हे पाहून श्री गुरुनी नरहरीला विचारले, काय रे अजून पालवी येत नाही? यावर नरहरी त्यांना वंदन करून नम्रपणे उत्तरला, आलेली नाही पण येणार. केव्हा ना केव्हा निश्चित येणार, कारण त्यामागे तुमचा संकल्प आहे गुरुदेवा. हे त्याचे अत्यंत गुरुनिष्ठा दर्शवणारे उत्तर ऐकून श्री गुरुंना अत्यंत आनंद झाला. श्री गुरु त्याला म्हणाले, मी येथे आलोच आहे, तर मी सुद्धा थोडे पाणी घालून तुला सहाय्य करतो. असे म्हणून श्री गुरुंनी आपल्या हातातल्या कमंडलूतील थोडे पाणी घेतले आणि ते पाणी त्या फांदीवर शिंपडले. श्री गुरुंनी ते पाणी शिंपडताच त्या वाढलेल्या फांदीला पालवी फुटली आणि क्षणार्धात नरहरीच्या देहावरील कुष्ठ पूर्णपणे दूर झाले. त्या फांदीला पालवी फुटताच नरहरीच्या देहावरील कुष्ठ पूर्णपणे नष्ट होईल हे श्री गुरूंचे वचन सत्य ठरले. एवढेच नव्हे तर नरहरीचा देह सतेज आणि कांतीयुक्त दिसू लागला. नरहरीला अत्यंत आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात श्री गुरुस्तुती कोणत्या शब्दात आणि कशी करावी हे त्याला कळेना. अंतरीच्या भक्तीने आणि प्रबळ इच्छेने त्याला स्फूर्ती मिळाली. नरहरीची प्रज्ञा जागृत झाली. सारी शब्दशक्ती एकवटली आणि त्याच्या मुखातून श्री गुरुस्तुती करणारे 8 श्लोक बाहेर पडले. अत्यंत सुंदर प्रासादिक असे ते श्लोक आजही सर्वत्र गायले जातात. श्री गुरुंनी ते अष्टक ऐकले आणि आनंदून ते म्हणाले, नरहरी तू ज्ञानी झाला आहेस. तू माझ्या सर्व शिष्यांमध्ये थोर असा भक्त आहेस. तुझ्या वंशातील लोकही वेदशास्त्र संपन्न होतील. कन्या पुत्र धन आणि गोधन यासह तुझी संतती वाढेल. तू तुझ्या गावी जाऊन तुझ्या कुटुंबियांना घेऊन येथेच ये आणि त्यांच्यासह येथे आमच्याजवळ सुखाने राहा. श्री गुरूंचे हे बोल ऐकून त्याला अधिकच आनंद झाला. श्री गुरूंना वंदन करून तो आपल्या गावी परतला आणि पुढे आपल्या कुटुंबियांसमवेत श्री गुरूंपाशी राहू लागला. श्री गुरु कृपेने आपला कुष्ठरोग बरा झाला ही अनुभूती घेतल्यामुळे नरहरीला अत्यंत आनंद झाला होता. आनंदाच्या भरात त्याची प्रज्ञा जागृत झाली आणि त्याच्या मुखातून जी गुरुस्तुती बाहेर पडली तीच पुढे इंदू कोटी तेज किरण स्तोत्र या नावाने प्रसिद्धी पावली. ते अत्यंत सुंदर प्रासादिक स्तोत्र आहे. त्याचा भावार्थ आपण समजून घेऊया. अत्यंत तेजस्वी असूनही ज्यांचे तेज चंद्राप्रमाणे शीतल आहे, जे कारुण्य सिंधू म्हणजे अत्यंत करुणामय असून जणू कारुण्याचा सागर आहेत, भक्त वत्सल आहेत, अशा कमलनेत्र असलेल्या अत्री अनुसूया नंदनाची गंध अक्षता सुगंधी पुष्पमाला आदींनी पूजन करून देवता वृंदही ज्यांना वंदन करतात अशा हे श्रीमन नृसिंह सरस्वती मी आपणास शरणागत भावाने वंदन करतो. हे श्री गुरु आपणच केवळ आपणच माझे रक्षण करते आहात. भक्ताच्या जीवनामध्ये मायेच्या पाशामुळे अज्ञानाचा अंधकार निर्माण झालेला असतो. जे श्री लक्ष्मी वल्लभ श्रीपती आपल्या विशाल नेत्रांमधून प्रक्षेपित होणाऱ्या तेजाने तो अंधकार दूर करणारे तेजोभास्कर आहेत. जे वरदायी आणि भक्तांना वर प्रदान करणारे आहेत. ज्यांची अखंड सेवा करत राहावी असे वाटते. भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या गुरुस्वामींना भक्त पुन्हा पुन्हा वंदन करतात. अशा हे श्रीमन नृसिंह सरस्वती मी आपणास शरणागत भावाने वंदन करतो. हे श्री गुरु आपण केवळ आपणच माझे रक्षण करते आहात. मानवाच्या चित्तामध्ये असलेले काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे षड्रिपू उन्मत्त हत्तीप्रमाणे बळावतात. मानवाच्या ईश्वर भक्तीमध्ये अडथळे निर्माण करतात. अशा या विकाररूपी उन्मत्त हत्तींना आळा घालणाऱ्या अंकुशाप्रमाणे ज्यांचे कार्य आहे, ब्रह्म सर्वत्र असून मीच तो ब्रह्मात्मा आहे हे वेदांचे सार ज्यांच्या संदर्भात सार्थ ठरते ते श्री गुरुस्वामी जे साक्षात दत्तरूप आहेत. पंचमहाभूतांकडून जे कार्य करून घेणारे करते करविते आहेत अशा श्री लक्ष्मीपती श्री हरींचा सर्वोत्तम अवतार असणाऱ्या भक्तांवर निरंतर प्रेम करणाऱ्या भक्त वत्सल हे श्रीमन नृसिंह सरस्वती मी आपणा शरणागत भावाने वंदन करतो. हे श्री गुरु, आपण केवळ आपणच माझे रक्षण करते आहात. चंद्र आणि सूर्य हे ज्यांचे नेत्र आहेत, जे आकाश, जल, वायू, तेज आणि पृथ्वी या पाचही तत्वांचा उत्पत्ती करता आणि नियमन करता परमेश्वर आहेत. भक्तांसाठी कामधेनू समान कार्य करणारे जे काम, क्रोध, मोहरहित परब्रह्म स्वरूप श्री गुरु आहेत, अशा हे श्रीमन नृसिंह सरस्वती, मी आपणास शरणागत भावाने वंदन करतो. हे श्री गुरु, आपण आणि केवळ आपणच माझे रक्षण करते आहात. ज्यांच्या विशाल नेत्रांचा वर्ण श्वेत कमलाप्रमाणे शुभ्र आहे, ज्यांच्या कानातील कुंडले चंद्रप्रकाशा समान श्वेत आणि चकाकणारे आहेत, ज्यांच्या मस्तकावरील वर्तुळाकार जटा मार्तंड समान शोभून दिसतात, ज्यांनी भक्तांच्या प्रचंड मोठमोठ्या पापांचे खंडन करण्यासाठी, भक्तांवर येणारी भयंकर संकटे मोडून काढण्यासाठी हाती दंड धारण केला आहे, अशा हे श्रीमन नृसिंह सरस्वती, मी आपणास शरणागत भावाने वंदन करतो. हे श्री गुरु, आपण केवळ आपणच माझे रक्षण करते आहात. जे सर्व श्री गुरूंचे आद्य गुरुमूर्ती आहेत, जे सर्व श्री गुरूंचेही श्री गुरु आहेत, अशा श्री गुरूंच्या चरणाची स्तुती स्तोत्रे वेद आणि शास्त्रे अविरतपणे गात असतात. जे नाद, बिंदू आणि कला यांच्याही पलीकडे असून ज्यांच्या चरणांची सेवा केल्याने सर्व सुखे प्राप्त होतात, असे सर्व वरदाई ज्यांची अखंड सेवा करत राहणेच योग्य आहे, असे भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या श्री गुरुस्वामी, आपला हा भक्त शरणागत भावाने, अत्यंत शरणागत भावाने पुन्हा 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 वंदन करत आहे. हे श्रीमन नृसिंह सरस्वती, आपणच केवळ आपणच माझे रक्षण करते आहात. श्रीमन नृसिंह सरस्वती, यतिवर्यांचे हे अष्टक पठण करणाऱ्यांसाठी हे स्तोत्र घोर संसाररूपी सागरातून तारून नेणारी नौका होऊन त्याला आत्मज्ञान, दीर्घायुष्य, आरोग्य तसेच चारी पुरुषार्थ इत्यादी सर्व प्राप्त होते. गुरु हे तत्व आहे, त्यामुळे ते दत्त स्वरूपातील गुरुदेवांमध्येही ओतप्रोत सामावले आहे. साक्षात श्री गुरु आपल्या सर्वांसमक्ष आहेत या भावाने आपण ही स्तोत्र सुमने श्री गुरुचरणी समर्पित करूया. श्री गुरु कृपेने आणि श्री गुरूंवरील श्रद्धेने कुष्ठरोगातून मुक्त झालेल्या नरहरी ब्राह्मणाची आज कथा ऐकली. या कथेतून श्री गुरु आपल्याला पुष्कळ सुंदर शिकवण देत आहे. या शिकवणीचे आता आपण अवलोकन करूया. कुष्ठरोगाने पीडित नरहरी गुरुकृपेने 7 दिवसात कुष्ठरोगातून मुक्त होऊन त्याचा देह सर्वांग सुंदर झाला. यातून आपल्या सर्वांना शिकायला मिळते, श्री गुरूंसारखा पाठीराखा असताना अशक्य ते काय आहे. ज्यांच्या कृपेने मूक जीवालाही वाचा फुटते, ज्यांच्या कृपेने लंगडाही पर्वत चढण्यास समर्थ होतो, अशा श्री गुरूंच्या कृपेचा हा चमत्कार आहे. मग आपल्यासारख्या जीवांच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी आणि अडचणी सोडवणे हे त्यांच्यासाठी कठीण असेल का? आणि म्हणूनच आपल्याला श्री गुरुकृपेची अनुभूती घेण्यासाठी त्यांची प्रचिती घेण्यासाठी आपल्यातील भक्ती वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्री गुरूंच्या दर्शनासाठी नरहरी थांबला असताना तेथे उभे असलेल्या लोकांनी त्याची हेटाळणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आज 40-50 भक्तांमध्ये बसलेल्या श्री गुरुंनी तो प्रसंग केवळ अंतर्ज्ञानाने जाणला आणि त्याला बोलावून घेतले. खरेच श्री गुरुंनी एवढे अंतर्यामी, अंतकरणातील सूक्ष्मातील सूक्ष्म विचारही जाणणारे कृपावंत आणि करुणामय कुणी असू शकेल का? आपल्याही जीवनात असे अनेक प्रसंग घडत असतात ज्यांना तोंड देताना आपल्याला वाटते की श्री गुरूंचे आपल्याकडे लक्ष नाही आणि म्हणून आपण दुःख करतो. त्यामुळे आपली त्यांच्यावरील श्रद्धाही ढळू लागते आणि आपण त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु करुणामय श्री गुरु आपल्या जीवनातील क्षणाक्षणाला घडणाऱ्या घडामोडी अंतःचक्षुनी पाहत असतात. अंतर्ज्ञानाने ते सर्व जाणत असतात आणि योग्य वेळ येताच आपल्याला साथ घालून त्यांच्यापर्यंत पोचण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून मार्ग मोकळा करून देतात. खरे तर आपल्यासाठी जे काय आवश्यक आहे ते श्री गुरु पदोपदी करत असतात. आपण सर्वांनी श्रद्धा ठेवूया. आपल्या जीवनामध्ये जे काही प्रसंग घडतात, ज्या काही अडचणी येतात, त्याचे दुःख न करता गुरूंची करुणामय दृष्टी आपल्याकडे आहे हे स्मरणात ठेवूया. श्री गुरुंनी नरहरीला केलेले मार्गदर्शन आपणही आपल्या अंतर्मनावर करून घेऊया. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. उणे पडो नेदी त्याचे, वारे सोसी आघातांचे. श्रीहरी ज्याचा सखा असतो तो ज्याच्यावर कृपा करतो त्याच्यावर साऱ्या विश्वाची कृपा होते. त्याच्यावर कितीही संकटे आली, कितीही आघात झाले, तरी स्वतः श्रीहरीच ते सोसतो. तो श्रीहरी म्हणजे साक्षात गुरुनारायण आहेत. आपण सर्वांनी लक्षात घेऊया. आपल्याकडून कितीही पापे अपराध घडले असले तरी त्यातून मुक्त करून आपला उद्धार करणारे तेच आहेत. पापांचा पर्वत जरी डोक्यावर असला तरी अविरत केलेल्या निस्सीम सश्रद्ध भक्तीने त्याखालून सुटका होण्याचा मार्ग श्री गुरूंच्या कृपेने सापडतो सापडतो. ते त्या पापांचा पर्वत केव्हा आणि कसा शिरावरून दूर करतात हे आपल्याला कळत सुद्धा नाही. आणि म्हणूनच आपल्याला केवळ गुरुभक्तीमध्ये रंगून जायचे आहे, श्रीहरीच्या भक्तीमध्ये रंगून जायचे आहे. हरिस्वरूप श्री गुरुंना भक्तीपूर्वक आपलेसे करून घेऊया. भगवंतावरील निष्ठा श्रद्धा ढळू न देता आपण सर्व काही त्याच्यावर सोपूया. श्रीहरीची भक्ती केली तर निश्चितच याच देही नराचा नारायण होऊ शकतो याची आपण प्रत्यक्ष प्रचिती घेऊया. नरहरीची श्री गुरूंवरील श्रद्धाही पुष्कळ शिकण्यासारखी आहे. श्री गुरुंनी एका वाळलेल्या जळाऊ झालेल्या फांदीला पाणी घाल, त्याला पालवी फुटणार आणि तुझा कुष्ठरोग बरा होणार असे सांगितले. यावर वाळलेल्या जळाऊ लाकडाला पाणी घातल्याने त्याला पालवी कशी फुटेल आणि कधी फुटेल अशी कोणतीही शंका मनात न आणता त्याने गुरुआज्ञेचे तंतोतंत पालन केले. काही जणांनी त्याची निंदा करून त्याला या कृतीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची श्रद्धा ढळली नाही. आणि म्हणून श्री गुरुंनी अन्य शिष्यांना त्याच्याकडून श्रद्धा कशी असावी हे शिकण्यास सांगितले. नरहरीतील श्रद्धा आणि भक्तीने त्याला कुष्ठरोगापासून मुक्त होण्यासाठी भाग पाडले. आपणही साक्षात श्री गुरूंच्या प्रत्येक वचनावर संपूर्ण श्रद्धा ठेवूया. गुरूंचे ब्रह्मवाक्यासम असलेले वचन कसे सत्यात उतरते ह्याची प्रत्यक्ष अनुभूती घेऊया. या कथेतून शिकण्यायोग्य सर्वात महत्वाचे सूत्र म्हणजे श्री गुरूंच्या कृपाशीर्वादाविना आपल्या प्रयत्नांना पूर्णत्व येत नाही, त्यात अपूर्णता असते. नरहरीने 7 दिवस अत्यंत निष्ठेने श्री गुरूंचे आज्ञापालन केले, वाळलेल्या फांदीला पाणी घातले. त्यात प्रयत्नासमवेत त्याची जेवढी निष्ठा होती तेवढीच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक गुरुकृपाही त्याच्यावर होती. त्याच्या अपार निष्ठेवर प्रसन्न होऊन साक्षात श्री गुरुंनी त्याच्यावर कृपा केली. श्री गुरुंनी अत्यंत करुणेने आपल्या हातातल्या कमंडलूतील थोडे पाणी त्या फांदीवर शिंपडले आणि त्याच क्षणी त्या वाळलेल्या फांदीला पालवी फुटली आणि नरहरीच्या देहावरील कुष्ठ दूर झाले. म्हणजे काय तर श्री गुरूंच्या कृपेशिवाय सर्व काही अपूर्ण आहे. आपण कितीही प्रयत्न केले तरी जोपर्यंत श्री गुरूंची आपल्यावर कृपा होत नाही तोपर्यंत त्या प्रयत्नांना पूर्णत्व प्राप्त होत नाही. नरहरी त्या वाळलेल्या फांदीला निष्ठापूर्वक पाणी घालत होता आणि प्रयत्नही करत होता. त्यात किती काळ लोटला असता कोण जाणे. लोकांनी त्याला वेडा ठरवल्यावरही त्याची निष्ठा जरा देखील ढळली नाही. त्याची ती अपार निष्ठा पाहून श्री गुरु त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याच्यावर कृपा केली. गुरुकृपेचे बळ त्याला मिळाल्याने अवघ्या 7 दिवसात तो रोगमुक्त झाला. कारण गुरुकृपेच्या पाठबळामुळे त्याच्या निष्ठेला पूर्णत्व आले. आपण लक्षात घेऊया, संकटकाळी देखील आपले प्रयत्न पूर्ण निष्ठेने झाले तरच श्री गुरूंच्या कृपेचे बळ आपल्याला अल्पावधीत प्राप्त होते. साक्षात श्री गुरूंची कृपा आपल्या सर्वांवर आहे, पण गुरूंच्या कृपेचा ओघ आपल्यावर अखंड राहण्यासाठी आपणही अत्यंत निष्ठेने प्रयत्न करायचे आहेत. जोपर्यंत श्री गुरु आपल्या प्रयत्नांतील निष्ठेवर प्रसन्न होत नाही तोपर्यंत आपल्याला तेवढ्याच जोमाने आणि तेवढ्याच चिकाटीने प्रयत्न करत राहायचे आहेत. आपली निष्ठा कमी होऊ द्यायची नाहीये. आपल्या प्रयत्नांना श्री गुरूंच्या कृपाशीर्वादाचे बळ मिळाल्यामुळे त्याच्यात खऱ्या अर्थाने परिपूर्णता येते आणि म्हणूनच आपण सर्वांनी स्वतःमध्ये परिवर्तन होण्यासाठी साक्षात श्री गुरूंना निष्ठापूर्वक शरण जाऊया. ज्या अर्थी त्यांनी मार्ग दाखवला आहे त्या अर्थी त्या मार्गावर चालण्याचे बळ आणि ऊर्जा तेच देणार आहेत, ध्येयही तेच गाठून देणार आहेत. तेव्हा यावर संपूर्ण श्रद्धा ठेवून हा मार्ग चालूया. क्षणोक्षणी श्री गुरूंवर निष्ठा ठेवूया आणि त्यांच्या चरणी सर्वस्व समर्पित करूया. दत्त जयंतीच्या निमित्ताने अधिकाधिक कार्यरत असलेले श्री दत्त तत्व, दत्तस्वरूपी गुरुतत्व अनुभवण्यासाठी आपण याच प्रयत्नांचे ध्येय ठेवूया. सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला हे ध्येय देणारे आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची ऊर्जा देणारे आणि हे ध्येय प्रत्यक्ष साध्य करून घेणारही तेच आहेत. या भावाने आपण अत्यंत झोकून देऊन प्रयत्न करूया. ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्नांचे क्रियमाण वापरूया. दत्त तत्वाची अधिकाधिक अनुभूती घेऊया. देह, मन, बुद्धी, चित्त आणि प्राण यासहित दत्तमय आणि गुरुमय होऊया. साक्षात भगवंत साक्षात दत्तगुरु सगुण रूपात या पृथ्वीवर अवतरित झाले आहे आणि सगुण रूपात अवतरित होऊन त्यांनी गुरुकृपारूपी निर्गुण प्रसाद आपल्याला दिला आहे. भगवंताच्या निर्गुण निराकार रूपाची एकरूप होण्यासाठी गुरुकृपा योगानुसार साधना मार्ग श्री गुरुनी श्री हरिनी आपल्याला दाखवला आहे. गुरुकृपा योगानुसार साधना मार्गावर चालण्यासाठी श्री गुरुच आपल्याला दिव्य ज्ञान प्रदान करत आहेत. गुरुदेव प्रत्येकाला त्याच्या त्याच्या भावानुसार अनुभूती देतात. कधी ते श्रीकृष्णा सम भासतात तर कधी श्री रामा समान, कधी योग निद्रेमध्ये असलेल्या शेषशाही श्री विष्णू रूपात दर्शन देतात, तर कधी सर्व कष्टांमधून मुक्त करणाऱ्या ज्ञान देणाऱ्या दत्त रूपात समोर उभे ठकतात. गुरूंच्या या दिव्य रूपांचे स्मरण होतात. आपण भक्तिभावाने त्यांचे दर्शन घेऊन धन्य धन्य होऊन जातो. गुरुदेवांची महती कोणत्या शब्दात वर्णावी ह्याचा विचार करताना बुद्धी कुंठित होते, गुंग होते आणि शब्दही तिटे पडतात. अशा गुरूंची आता आपण सर्वांनी भावपूर्ण स्तुती करूया. हे गुरुदेवा, आपण साक्षात चैतन्य स्वरूप आहात, चैतन्याचा दिव्य स्रोत आहात, साधनेसाठी अखंडपणे ऊर्जा पुरवणाऱ्या चैतन्याची गंगाच आपण आमच्यासाठी प्रवाहित केली आहे. त्या गंगेत आम्हाला चिंब भिंजवत चैतन्याने ओतप्रोत आपणच करता. हे गुरुमाऊली, आम्हा अजाण बालकांना आपण अत्यंत प्रेमाने आणि प्रीतीने साधना शिकवता. आपल्या प्रीतीचे ते बोल, ते दिव्य शब्द आमच्या अंतकरणाला भिडतात आणि त्याच क्षणी आम्ही आपले होऊन जातो. हे गुरुमाऊली, आम्हा अजाण बालकांना आपण अत्यंत प्रेमाने आणि प्रीतीने साधना शिकवता. हे गुरुदेवा, आपणच आम्हाला या साधना मार्गात आपल्या कोमल हातांनी धरून पुढे घेऊन जात आहात. आम्ही जे काही मागतो ते आमचे सर्व बालहट्ट आपणच पूर्ण करता. हे गुरुदेवा, आमच्या मनातील प्रत्येक विचार जाणून आमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आपणच आहात. या भूतलावर आपल्यासारखे प्रीतीचे मूर्तिमंत रूप असलेले गुरु मिळणे अशक्यहून अशक्य आहे. हे गुरुराया, आमचे जन्मोजन्मीचे प्रारब्ध बदलण्यासाठीच, आमचा उद्धार करण्यासाठी आपल्या रूपाने साक्षात परमोद्धारक दत्तगुरु प्रत्यक्ष आले आहेत. जेव्हा जेव्हा आम्ही कठीण प्रसंगामध्ये कठीण परिस्थितीमध्ये हतबल होतो तेव्हा तेव्हा आमचा हात पकडून आपणच आम्हाला सावरता, आपणच आम्हाला आधार देता. हे गुरुदेवा, या घोर कलियुगात मार्ग दाखवणारे, दिशादर्शन करणारे, भटकणाऱ्या जीवांना योग्य मार्गावर आणणारे आपल्याशिवाय अन्य कोणीच नाही. हे गुरुदेवा, सूक्ष्म रूपाने सतत आमच्या समवेत राहून आपणच आमच्या जीवनाचा भार वाहत आहात. हे गुरुदेवा, आपले हे परम पावन आणि परम सामर्थ्यशाली चरण सोडण्याची आम्हाला कधीही इच्छा होऊ नये. हे चरणांचे हे भगवंता आम्हाला कधीही विस्मरण होऊ नये. कितीही आणि काहीही झाले तरीही आपले कोमल चरण नेहमी घट्ट पकडून ठेवता येऊ दे. आपण सर्वांनी आता गुरुमाऊलींच्या कोमल चरणी अनन्य भावाने याचना करूया. हे गुरुदेवा, आपल्या चरणांपासून आम्ही कधीही एका क्षणासाठीही दूर जाऊ नये. आपल्या स्मरणाविना आमचा एकही क्षण जाऊ नये. आपल्या चरणांवर आमचा प्रत्येक श्वास समर्पित होऊ दे. हे गुरुदेवा, आमचे स्व अस्तित्व नष्ट करून आम्हाला आपलेच बनवा. आम्हाला आपल्याशी एकरूप करा आणि आत्मानंदाची अनुभूती द्या. हे दत्तस्वरूप गुरुदेवा, आम्हाला केवळ आणि केवळ आपलेच बनवा. आपल्या चरणांवर आमचा प्रत्येक श्वास समर्पित होऊ दे. आपल्या पावन चरणी आम्ही सर्व भावपूर्ण याचना करतो. गुरुदेवांच्या कृपेने हा दिव्य भक्ती सत्संग संपन्न झाला. याविषयी आपण गुरुदेवांच्या चरणी कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया.